माला पांडुरंग जी वही कुंताला सोडून आला पांडुरंग जी आला कुंडलिकाच्या घरी आला कुंडलिकाच्या घरी उभा विटे वरी से माता पिता बुद्ध होते जी मनी आशा होती काशी तीर्थाची हो जी एक दिवशी कुंडलिका बोलले हो दोघे नव्हता विचार त्यांना घेऊन जाण्याचा हो जी जगनिंजल त्याला मनी वाटले हो जी तेव्हा विचार करून हो कर दिला बघा जी बायको खांद्यावरी माता पिता छळले हो जी स्वामी केला उपदेश माता पित्याचाच आहे शिव पार्वती रे करी आला पुंडलिकाच्या घरी आला पुंडलिकाच्या घरी उभा विटे वरी पत्नीला हो खाली उतर दिले माता पित्याच्या गळ्याची दोरी सोडली हो गेल्या कर्माचा हो पश्चाताप झाला पायावरती लोटांगण घेतले हो माई सरसरच्या हातानी हृदयाशी त्याला धरी आला पुंडलिकाच्या घरी आला पुंडलिकाच्या घरी उभा विटेवरी बदल झाला होता बघाजी सत्पुरुषासम वागू लागला होजी माता पिता शिव पार्वती मानली पती पत्नी सेवा करू लागले होजी माई पित्याच्या हात पायचे फू लागला होजी केली काशीची हो वारी आला परतून पंढरपुरी आला पुंडलिकाच्या घरी आला पुंडलिकाच्या घरी उभा विटेवरी माता पित्याची सेवा पाहून देव आला पायचे तित होता कुंडलिक देव पाहून त्याने वीट फेकली होजी देवा होईपर्यंत उभे राहावा म्हणे माता पिता झोपी जाता उठला बघाजी तो काकुळती येऊनी पांडुरंगाचे पाय ग